खालुमऱ्याची काय सांगू नव नाही ग, वडाच्या बनत दिसली झोप आई ग, वडाच्या बनत दिसली झोप आई ग,
वडाच्या बनत दिसली झोप आई ग, वडाच्या बनत दिसली झोप आई ग।
फाल्गुन अमावस्येला पालखी देवीची गावात येते, पूजा दारोदारी होती भक्त लोटांगण घेती। बघा फाल्गुन अमावस्येला पालखी देवीची गावात येते, पूजा दारोदारी होती भक्त लोटांगण घेती। माया तिची दुधावरली साई ग, माया तिची दुधावरली साई ग, वडाच्या बनत दिसली झोप आई ग, वडाच्या बनत दिसली झोप आई ग,
वडाच्या बनत दिसली झोप आई ग, वडाच्या बनत दिसली झोप आई ग।
गुढी पाडव्याचा येता सण पालखीला पूजेचा मान, पाणी खाली ती भाविक जन पुन्हा मंदिरी प्रस्थान। गुढी पाडव्याचा येता सण पालखीला पूजेचा मान, पाणी खाली ती भाविक जन पुन्हा मंदिरी प्रस्थान। वैष्णो देवीचा अवतार ठाई ठाई ग, वैष्णो देवीचा अवतार ठाई ठाई ग, हे वडाच्या बनत दिसली झोप आई ग, वडाच्या बनत दिसली झोप आई ग,
वडाच्या बनत दिसली झोप आई ग, वडाच्या बनत दिसली झोप आई ग।
पंचकोशीत महत्व फार भक्ती सोमाची अपरंपार। वारदेवीचा मंगळवार सजल रूपाईचं ज्ञान, पंचकोशीत महत्व फार भक्ती सोमाची अपरंपार। लय आनंदान गुण चंदन तुझच गायग, लय आनंदान गुण चंदन तुझच गायग, हे वडाच्या बनत दिसली झोप आई ग, वडाच्या बनत दिसली झोप आई ग,
वडाच्या बनत दिसली झोप आई ग, वडाच्या बनत दिसली झोप आई ग।
खालुमऱ्याची काय सांगू नव लाई ग, खालुमऱ्याची काय सांगू नव लाई ग, वडाच्या बनत दिसली झोप आई ग, वडाच्या बनत दिसली झोप आई ग,
वडाच्या बनत दिसली झोप आई।